नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. रिझर्व्ह बँक लवकरच 10 आणि 500 रुपयांच्या नवीन नोटा जारी करणार आहे. त्यावर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची स्वाक्षरी असेल. या नोटांची रचना महात्मा गांधीजींचा फोटो असलेल्या नवीन मालिकेतील 10 आणि 500 रुपयांच्या नोटांसारखी असेल. रिझर्व्ह बँकेनं आधीच जारी केलेल्या 100 आणि 500 रुपयांच्या नोटा चलनात राहतील असं या वृत्तात म्हटलं आहे. कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या वतीनं मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू करण्यात आली आहे. प्रशिक्षणार्थींना आता 6 महिन्यांऐवजी 11 महिन्यांच्या कालावधीसाठी प्रशिक्षण देण्यात येणार असून प्रशिक्षणार्थींचं विद्यावेतन त्यांच्या बँक खात्यामध्ये थेट हस्तांतरित होईल. 10 मार्च 2025 पूर्वी 6 महिन्यांचं प्रशिक्षण पूर्ण केलं असेल अशा प्रशिक्षणार्थींनी तसंच नवीन इच्छुक उमेदवारांनी www.cmykpymahaswayam.gov.in या संकेतस्थळावरील प्रतिज्ञापत्राचा नमुना संबंधित सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र ठाणे यांच्याकडे सादर करावेत असं आवाहन या विभागानं केलं आहे. लातूर शहरातील गंजगोलाई भागात एका जीर्ण झालेल्या इमारतीचा काही भाग अचानक कोसळून ढिगाऱ्याखाली 1 ऑटो आणि 2 दुचाकी अडकल्या. आज ही दुर्घटना झाली. सुदैवानं यात कसलीही जीवितहानी झाली नाही. जवळपास 70 ते 80 वर्ष जुनी ही इमारत होती. लातूर महापालिकेनं या ठिकाणी पडलेला ढिगारा तत्काळ साफ केल्यामुळे खोळंबलेली वाहतूक पूर्ववत झाली. दरम्यान गंजगोलाई भागातील साळे गल्लीच्या रस्त्यावर काल रात्री झालेल्या आयशर टेम्पो आणि दुचाकीच्या अपघातात एका 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. आर्यन गायकवाड असं त्याचं नाव आहे. पोलिसांनी टेम्पोसह चालकाला ताब्यात घेतलं असून गंजगोलाई सारख्या गजबजलेल्या ठिकाणी दिवसा मोठ्या मालवाहू गाड्या सोडू नयेत अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. अकोला जिल्ह्यातील भूमी अभिलेख विभागात मोजणी आणि विविध प्रकारची कामं जलदगतीनं मार्गी लागावीत यासाठी भूप्रणाम केंद्र काल सुरू करण्यात आलं असून आता नागरिकांची कामं ऑनलाईन स्वरूपात मार्गी लागणार आहेत. नागरिकांना जमीन व्यवहारासाठी लागणाऱ्या विविध प्रकारच्या कागदपत्रांची आवश्यकता असते. भूमी अभिलेख विभागातर्फे देण्यात येणाऱ्या विविध कागदपत्रांसाठी नागरिकांना कार्यालयात अनेकदा जावं लागतं. काही वेळा या कार्यालयांमध्ये कामाला विलंब होतो आणि अनेकदा कामांसाठी जादा पैसे घेतल्याचा आरोपही होतो. या सर्व बाबी टाळण्यासाठी हे भूप्रणाम केंद्र सुरू करण्यात आलं असल्याचं अकोला भूमी अभिलेख कार्यालयाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. मध्य रेल्वे विभागानं उन्हाळी हंगामात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन प्रवाशांसाठी आपल्या नियमित गाड्यांव्यतिरिक्त 1156 उन्हाळी विशेष गाड्यांच्या सेवा जाहीर केल्या आहेत. यात 284 अनारक्षित रेल्वे गाड्यांचा समावेश आहे. मध्य रेल्वेनं यापूर्वी उन्हाळी विशेष गाड्यांच्या 1058 सेवांची घोषणा केली होती आणि आता अतिरिक्त 98 रेल्वे गाड्यांच्या सेवा जाहीर केल्या आहेत. या 98 रेल्वे गाड्यांमध्ये मुंबई मडगाव कानपूर आणि पुणे झांसी तसंच कलबुर्गी बेंगळुरू दरम्यान धावणाऱ्या रेल्वेगाड्यांचा समावेश आहे. मुंबई सांक्राईल दरम्यान 6 अनारक्षित विशेष रेल्वेगाड्या असतील. भंडारा जिल्ह्यातल्या साकोली इथल्या सिव्हिल वॉर्डात शॉर्ट सर्किटमुळे गोठ्यात आग लागून 7 म्हशी होरपळून ठार झाल्या तर 3 म्हशी गंभीर भाजल्या. शेतकरी भास्कर लांजेवार यांच्या गोठ्यावरून गेलेल्या विद्युत तारांमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यानंतर गोठ्यातील तणसीनं पेट घेतल्यानं ही दुर्घटना घडली. महावितरणनं लांजेवार यांना आर्थिक नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे. ब्राझीलमध्ये सुरू असलेल्या मुष्टीयुद्ध विश्वचषक स्पर्धेत भारताच्या अविनाश जामवालनं पुरुषांच्या 65 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. जामवालनं काल रात्री इटलीच्या जियान लुईगी मालुंगाचा 5-0 असा पराभव केला. आज अंतिम फेरीत जामवालचा सामना ब्राझीलच्या युरी रिसशी होईल. दरम्यान 70 किलो वजनी गटातील अंतिम सामना भारताचा हितेश आणि इंग्लंडचा ओडेल कामारा यांच्यात होईल. गुरुवारी झालेल्या उपांत्य फेरीत हितेशनं फ्रान्सच्या माकन त्राओरवर 5-0 असा शानदार विजय मिळवला होता. यापूर्वी मनीष राठोडनं 55 किलो वजनी गटात कांस्य पदक जिंकलं आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स या संघात दुपारी 3:30 तर चंदीगड इथं राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज या संघांमध्ये सायंकाळी 7:30 सामना होणार आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी 6:10